जो सारे बड़े ही प्यार से पहली बारिश को लेकर अपनी महबूबा के लिए बहुत ही ज़्यादा एकदम रोमांटिक शायरी लिख रहे हैं ना, उन सबको मैं बस एक बात बहुत ही इज्जत के साथ बताना चाहती हूँ, भैया हा अवकाळी पाऊसे बर का याच्यानी फक्त आणि फक्त नुकसानच होत असतं. इट्स 93.5 रेड एफएम पर मैं का आपके साथ है. उगाच उगाच रोमांटिक होत जायचं नाही, अवकाळी पाऊस सुरू आहे सध्या, पण रोमांटिक असा एक आवाज असू शकतो बर का ज्या आवाजामध्ये अगदी नशा वगैरे असते, असं एकाचं म्हणणं आहे. आता मला एक कॉल आला होता, वर्ल्ड व्हॉइस डे सेलिब्रेट करतोय ना आपण.
हॅलो, मी रश्मी बोलतेय. माझा एक फ्रेंड आहे, मला त्याचा आवाज फार आवडतो. मी हे कधी त्याला असं पर्सनली कधी सांगितलेलं नाहीये, पण तुमच्या थ्रू हे त्याच्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल मला नाही माहिती, पण खरंच मला त्याचा आवाज फार आवडतो.
ओके, काय विशेष आहे असं त्याच्या आवाजात?
की आवाज मी नशा आहे बॉस.
बापरे, अरे बापरे, डायरेक्ट म्हणजे.
हो खरंच,
आय विश तो ऐकत असेल.
हो हो नक्की, आणि माझी इच्छा पण आहे की त्यांनी हे ऐकावं.
त्यांनी त्याला विश केलं की नाही मग तू आज वर्ल्ड व्हॉइस डे आहे तर?
नाही यार, माझी हिम्मतच झाली नाही.
आता कळालं असेल की आज वर्ल्ड व्हॉइस डे आहे, नक्की लगेच त्याला मेसेज टाकून दे की आज यार तुझा आवाज मला खूप आवडतो आणि आजच्या दिवसाच्या तुला शुभेच्छा.
हो हो नक्की लगेच.
तिच्या मित्राचा आवाज तिला खूप जास्त आवडतो आणि तिने त्याचा आवाज खूप जास्त स्पेशल आहे असं सांगितलंय. आता इकडे व्हॉट्सअपवरती मला एक मेसेज आलाय, भीमराव पोहारे ज्याचं नाव आहे, त्यांनी मला सांगितलंय की यार त्याला माझा आवाज आवडतो. असं असेल तरी तुम्ही मला सांगू शकता तुमच्या आयुष्यातला तो स्पेशल आवाज कुठला आहे? म्हणजे मला तर ना माझी आई जे लहानपणी गाणं गाऊन अगदी झोपवायची ना, तो आवाज माझ्या खूप जास्त लक्षात आहे. अजून माझ्या ज्या टीचर होत्या शाळेतल्या, म्युझिक टीचर होत्या, त्यांचा आवाज मला खूप जास्त स्पेशल आहे आयुष्यामध्ये. ज्यांच्याकडे मी शिकले त्यांचा आवाज माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, जे माझे गुरुजी आहेत. सो तुमच्या लाईफमधला तुमचा स्पेशल आवाज कोणता आहे, तुमच्या लक्षात राहिलेला तो आवाज कुठला आहे, सांगा पटकन. डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.